या कणाकणातून दिव्य तेज प्रगटेल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. या कणाकणातून दिव्य तेज प्रगटेल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. श्रीराम कृष्ण आदर्श इथे अवतरले, भगवान बुद्ध तीर्थंकर येथे झाले. श्रेष्ठत्व जगाने मान्यतयांचे केले, ते क्षण भाग्याचे पुन्हा पुन्हा येतील. हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. जाती पंथ भाषा नको वृथा अभिमान, भेदांच्या भिंती पडोत सर्व गळून. निद्रेतून व्हावा जागा हिंदुस्थान, ते जगाला निसंशय दीपवील. हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. आसाम सो पंजाब सो बंगाल, तो महाराष्ट्र वा कर्नाटक तामिळ, हा अखंड भारत पर्यासे तू हिमाचल. विविधते तुनी एकता इथे प्रगटेल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. हा समाज अपुला ध्येयापासून ढळला, हिंदूच हिंदूच्या विरोधात उठलेला. परकीय शक्तीचा स्वार्थी हस्तक बनला, कष्टाने अमुचा देशभक्त होईल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. राष्ट्राचा करण्या घात कुणी धजतील, परकीय शक्तीला साथ कुणी देतील. बलदंड राष्ट्र त्या प्रत्युत्तर देतील, हा संघ शक्तीचा साक्षात्कार घडेल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. या कणाकणातून दिव्य तेज प्रगटेल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल.